आणि कडू आणि फळा, दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा. हे पाटी पुस्तक दप्तर वही कडू आणि फळा, दोस्तांच्या दोस्तीचा वर्गात भरला मेळा.
पोर झाली गोळा आणि भरली माझी शाळा, शाळा
भरणार आमची शाळा.
शाळा
हातामध्ये खडू, मास्तर पांढरा करणार फळा. समोर त्याच्या अंगीवर पेनानं वकी लाईन, करिश्माच्या तोंडावर दिसली डुंग्यासाठी स्माईल. हा एक नंबर आहे शाळा माझी, लेमनाच्या गोळ्या खाऊन पोर करतात मारामारी. त्यांच्यावरती नाव लिहून दाखवतात कलाकारी. पी सर दिसले मग सुरू ह्यांची पळापळी.
गोळ्या बोटात फुकण्या, शेवटचा बागानी पोरींच्या वेण्या. चालूच्या दिल्लावर नाव ठेवलं पोरून, सॉइन पॉस ठिकाणी मेंदू टाकला पोरून. वाजली या घंटा मिटला या घंटा, भरली या माझी शाळा.
शाळा
शाळा. शाळा म्हटलं की सर्वांना आठवत ते शाळेतलं पहिलं प्रेम. पण आपल्याला आपल्याला आठवतात ते साला शाळेत भेटलेले एकापेक्षा एक नमुने दोस्त. शाळेतल्या आपल्या दोस्तांचा आय बुलटू विषयच भारी. 36 आकडा सारखाच राडा, तरी जिगरी आपली यारी.
दोस्ती प्रेम मास्तर बाई, त्यांच्या शिवाय शाळाच नाही. दोस्ती प्रेम मास्तर बाई, त्यांच्या शिवाय शाळाच नाही.
दोस्तांची साथ हाय अंगात रग हाय,